2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz रेडिओ 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी वैष्णवी खर्डनवीस जयवंत आपले सर्वांचे स्वागत करते. आज आहे मंगळवार, दिनांक 19 एप्रिल 2022, म्हणजेच चैत्र कृष्ण चतुर्थी, शके 1944. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे संयोजिका आहेत सौ प्राजक्ता अभ्यंकर यांना नमस्कार. प्राजक्ता यांच्या मदतीबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल, आयका टेक्नॉलॉजीज आणि सिद्धिक कन्व्हिन्सिंग. सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनी या ॲपद्वारे कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनीचे ॲप जरूर डाउनलोड करा आणि आमचे ॲप आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नेहमीप्रमाणेच सिडनीहून प्रसारित होणारे वृत्तविशेष काही गाणी. आजचा आपला कार्यक्रम पौराणिक काळातील प्राचीन भारतातील एक असामान्य स्त्रीवर आधारित नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका कादंबरीवर आधारित आहे. त्याआधी ऐकूया वृत्तविशेष.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का, या टाकी खाली दडलंय काय, या बरणी मागे हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बर्नीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
Thank you. नमस्कार श्रोतेहो, मी मेधा जावडेकर सादर करणार आहे वृत्तविशेष. मागील आठवड्यात सिडनी आकाशवाणीवर सादर झालेल्या कार्यक्रमांबद्दल आपला अभिप्राय कळवणारे श्रोते आहेत वैजयंती मोने, दर्शना वडनेरे, ज्योती यादव, गिरिजा जांभेकर, प्रीती पत्की, निलिमा बेर्डे, रुची बोत्रे आणि वंदना केंभावी. या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून आजच्या बातमीपत्राला सुरुवात करते. ऑस्ट्रेलियात प्रवेश करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रूजवरची बंदी उठवण्यात आली आहे. 2 वर्षांहून अधिक काळानंतर काल सोमवारी सिडनी बंदरात जेव्हा क्रूजने प्रवेश केला तेव्हा प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. वॉटर कॅननसह 2 टग्सनी या जहाजाचे स्वागत करण्यासाठी विशेष बॅलेही सादर केले. पीएनओ ऑस्ट्रेलियाच्या पॅसिफिक एक्सप्लोररचे हे क्रूज सायप्रसमधील लिमासोल येथून सिंगापूरमार्गे ऑस्ट्रेलियाला परतले. या क्रूजमध्ये क्रू मेंबर्स वगळता कोणीही प्रवासी नव्हते. परदेशातून ऑस्ट्रेलियामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन बातमी आहे. फेडरल सरकारने या प्रवाशांसाठी अनिवार्य असलेली COVID-19 टेस्ट यापुढे आता आवश्यक नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र ऑस्ट्रेलियात येणाऱ्या आणि येथून बाहेर पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अजूनही COVID-19 वर निघालेल्या लसीचे 2 डोस घेतलेले असणे आणि फ्लाईटमध्ये मास्क घालणे या दोन्ही गोष्टी बंधनकारक आहेत. आगामी फेडरल निवडणुकीत मतदान करण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत काल सोमवार 18 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता संपली. कायद्यानुसार 18 किंवा त्याहून अधिक वयाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना मतदान करणे हे बंधनकारक आहे. ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये 500 हून अधिक अशी मतदान केंद्रे असतील जिथे अर्ली वोटिंगची सुविधा उपलब्ध असेल. हा पर्याय सोमवार 9 मे पासून उपलब्ध असेल. पोस्टल मतदानासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवार 18 मे पर्यंत आहे. सर्व पोस्टल मते शुक्रवार 3 जूनपर्यंत निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली पाहिजेत. July 2021 नंतर प्रथमच न्यूझीलंडने सीमाबंदी उठवली आहे. त्यामुळे ट्रान्स टाजमान कुटुंबांना दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकत्र येण्याची परवानगी मिळाली आहे. आता ऑस्ट्रेलियन नागरिक आणि PR विजाधारक न्यूझीलंडला जाऊ शकतात. क्वांटस या ऑस्ट्रेलियन विमान कंपनीने जाहीर केलंय की ते सिडनी ते बेंगलोरपर्यंत 4 नॉनस्टॉप फ्लाईट सुरू करणार आहेत. ऑस्ट्रेलिया ते दक्षिण भारत असे पहिलेच थेट उड्डाण असणार आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. हा नवीन हवाई मार्ग 14 सप्टेंबर रोजी सुरू होईल. या आठवड्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाला हिवाळ्याची पहिली झलक बघायला मिळेल. व्हिक्टोरिया, NSW, साऊथ ऑस्ट्रेलिया, ACT आणि टॅस्मानियामध्ये थंडीची लाट अनुभवता येईल. ब्युरो हवामानशास्त्रज्ञ जॅक्सन ब्राऊन म्हणाले की मेलबर्न आणि सिडनीमध्ये येत्या शुक्रवारी वातावरण अतिशय थंड असेल. आज सकाळीच हाती आलेल्या बातमीनुसार सिडनीच्या पश्चिमेकडील केमिकल स्टोरेज फॅसिलिटीला भीषण आग लागली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सेंट मेरीज येथे अग्निशमन दलाचे सुमारे 124 जवान उपलब्ध आहेत. एक व्यक्ती या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आता आपल्या महाराष्ट्रातली एक बातमी. महाराष्ट्रातील 14 किल्ले आणि इतर काही ठिकाणांना जागतिक वारसा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी पुरातत्व खात्याने निविदा मागवल्या असून त्यासंदर्भात मोठा प्रस्ताव युनेस्कोला पाठवण्यात येणार आहे. या वारसास्थळांमध्ये स्वराज्यातील 14 किल्ल्यांचा समावेश असून कोकणातील कातळ शिल्पाचाही यात समावेश केला गेलाय. याबरोबरच आजचे बातमीपत्र समाप्त होते आणि आता वळूया पुढील भागाकडे. यावेळी श्रोत्यांना काय बरं माहिती द्यावी असा मी विचार करत होते. गेल्या आठवड्यात हनुमान जयंती साजरी झाली आणि काल सोमवारी 18 एप्रिलला इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज डे हा साजरा केला गेला. या दोन्हींची सांगड घालूनच मी तुम्हाला भारतातल्या एका प्रसिद्ध अशा पंचमुखी मारुती मंदिराची थोडक्यात माहिती सांगणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा ही माहिती पहिल्यांदाच वाचली. आशा करते की श्रोत्यांनाही नक्की आवडेल. तर हे पंचमुखी हनुमान मंदिर आहे तामिळनाडू राज्यात रामेश्वरम इथे. रामायण काळापासून हे मंदिर अस्तित्वात आहे असं मानलं जातं. इथे पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. भगवान नरसिंह, आदिवराह, गरुड, हनुमान आणि हयग्रीव यांचा या मूर्तीत समावेश आहे. असं म्हणतात की शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान नरसिंह, ग्रहांच्या वाईट प्रभावावर मात करण्यासाठी भगवान गरुड, संपत्तीसाठी भगवान वराह, ज्ञानासाठी भगवान हयग्रीव आणि पापक्षालन व्हावं, मनाला शुद्धता मिळावी यासाठी भगवान हनुमान यांची आराधना केली जाते. यामागे अशी आख्यायिका आहे की राम आणि रावण यांचं जेव्हा युद्ध चाललं होतं तेव्हा रावणाने एका दुसऱ्या राक्षसाची, ज्याचं नाव होतं महिरावण, त्याची मदत मागितली. या राक्षसानं काय केलं की बिभीषणाचा वेश धारण केला. आपल्याला माहिती आहे की रामायणात बिभीषणाने रामाला सहाय्य केलं होतं, तर या बिभीषणाचा वेश धारण करून या महिरावणाने राम आणि लक्ष्मण यांना फसवलं आणि त्यांना मारण्यासाठी तो त्यांना पाताळलोकात घेऊन गेला. असं म्हणतात की या महिरावणाला जर मारायचं असेल तर अशी अट होती की 5 दिशांना ठेवलेले 5 दिवे हे एकाच वेळी विझवले गेले पाहिजेत. हे करण्यासाठी मारुती रायांनी पंचमुखी हनुमानाचं रूप धारण केलं आणि आपलं इप्सित साध्य करून घेतलं. असं म्हणतात की आत्ता रामेश्वरमला इथे जे मंदिराचं स्थान आहे तिथेच मारुती रायांनी हे आपलं रूप घेतलं होतं. पौराणिक रामसेतू बांधण्यासाठी जे तरंगणारे दगड होते ते सुद्धा या मंदिरात ठेवले गेलेत असं मानतात. हे मंदिर रामनाथ स्वामी मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता आपण जेव्हा पुन्हा भारताला जाऊ तेव्हा हे मंदिर जरूर बघूया. आशा करते श्रोत्यांना आजचा कार्यक्रम आवडला असेल. याबरोबरच मी आपली रजा घेते. भेटूया पुढच्या मंगळवारी वृत्तविशेष या कार्यक्रमात. धन्यवाद.
स्वर्गाहून लंगारो नाही स्वर्गाहून लंगार, हिचा कीर्तीचा सागर लगरी, हिचा कीर्तीचा सागर लगरी, नादविती डंका नाही स्वर्गाहून लंगारो नाही स्वर्गाहून दरबळे निळ्या सागरी, फुलून दरबळे निळ्या सागरी, त्याच मलावर चंद्रनी जटारे कधी तो अभिषेक नाही स्वर्गाहून लंगारो नाही स्वर्गाहून लंगार. उभय उपदला या जलधीतून या लंकेचे दासी पद तरी या लंकेचे दासी पद तरी कमला घेईल का तू नाही स्वर्गाहून लंका रो नाही स्वर्गाहून लंका.
श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्झ एफएम ट्रिपल ओ या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी वैष्णवी खर्डनवीस जयवंत पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते. आपण आत्ताच ऐकलेले हे गीत रचले आहे ग. दि. माडुळकरांनी आणि संगीत दिले आहे वसंत देसाई यांनी. 1964 सालच्या स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातील भीमसेन जोशींनी गायलेल्या या गीताला पडद्यावर साकारले होते ज्येष्ठ चित्रपट अभिनेते चंद्रकांत मंडारे यांनी. पण आज हे गीत आपल्याला ऐकवण्याचे प्रयोजन काय? आपला आजचा कार्यक्रम आहे एक विलक्षण स्त्रीची कथा सांगणाऱ्या एका कादंबरीवर. हे गीत ऐकून आपल्याला अंदाज आला का की ही स्त्री कोण होती?
अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम हा श्लोक सर्वांनाच ज्ञात आहे. तुमच्याकडील काहींना तर मुखोद्गत पण असेल, मग आजच्या पुरुष प्रधान समाजात स्त्रीचे स्थान काय? जन्मदात्री माता, प्रथम पुरुष गुरुस्थानी माता, पहिली सखी देखील माता, परंतु जगन्माता जगदंबेच्या जननीच्या स्वरूपात पूजनीय ठरलेल्या या विभूतींच्या पदरात समाजाने पदोपदी अपमान शोषण आणि उपहास का अर्पिला? आजच नव्हे किंबहुना स्त्रीच्या समाजातील स्थानाचा ऱ्हास फार पूर्वी सुरू झाला. सत्ययुगानंतर स्त्रीत्वाची उपेक्षाच झाली. गार्गी, लोपामुद्रा, मैत्रेयी आदी ऋषिकांनी वेदातील आर्याची रचना केली. विषफले समान वारांगणानी प्रजेच्या संरक्षणार्थ शौर्याची नवी परिभाषा रचली आणि रेणुकेसारख्या रोगनिवारकांनी मानव कल्याणात आपले आयुष्य वेचले. आपल्याला आज त्यातील किती नावे ज्ञात आहेत? भूतकाळाच्या धुक्यात हरवलेली ही काही पात्रे आणि त्यांचे अलौकिक कार्य आज कुणाच्याच स्मरणात नाही. पण रामायणाची कथा तर बालकापासून वयोवृद्धापर्यंत साऱ्यांच्याच परिचयाची आहे. मग रघुकुल तिलक रामाच्या भगिनीला किती लोक ओळखतात? इतिहास लिहिणारी लेखणी ही विजेत्याच्या हाती असते आणि म्हणूनच किंबहुना पंचकन्या स्थान प्राप्त झाले तरी रामायणावर रचलेल्या असंख्य ग्रंथात मंदोदरीच्या वाट्याला काही वाक्येच आली आहेत. अप्सरांना लज्जित करेल असे सौंदर्य आणि देवी सरस्वतीची बुद्धिमता लिहिलेली मंदोदरी जिच्या कर्तृत्वाने विश्वकर्मा सुद्धा विस्मित झाला, ती मंदोदरी खडकाळ अरण्यात सोन्याची लंका उभारण्यात जिचा सिंहाचा वाटा होता, ती मंदोदरी जिच्या पतिनिष्ठेच्या कथा तिन्ही लोकात गाजल्या, ती मंदोदरी केवळ तिच्या कुटुंबियातच नव्हे तर देव दानव असुर मानव यक्ष आणि नागात आदरणीय ठरलेल्या या पतिव्रते स्त्री न्याय मिळेल का? हे फक्त एक मनोगत आहे. निर्णेत्याची विचारकाची भूमिका घेण्याची पात्रता माझीही नाही, कारण शेवटी मी कोण? युगानुयुगे फक्त तिरस्कार आणि तुच्छतेचा अहेर स्वीकारलेला मी एक दुर्वृत्त पामर. मी शिवभक्त रावण, परंतु ही कधी न बदलेली कथा आहे माझ्या प्रिय पत्नीची मंदोदरीची.
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित या कादंबरीचे शीर्षक आहे मंदोदरी,
एक निशब्द कहाणी पोथी डॉट कॉम आणि अमेझॉनवर उपलब्ध कादंबरीच्या लेखिका आहेत डॉक्टर अनिता गुप्ते. आपल्या परिवाराबरोबर गेली कित्येक वर्ष आधी न्यूझीलँड आणि आता ऑस्ट्रेलियात कॅनबेरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या आणि रिहॅबिलिटेशन कन्सल्टंट म्हणून ट्रॉमा, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स आदी विविध प्रकारच्या व्याधींनी पीडित व्यक्तींना पुनर्वसनात सहाय्य करणाऱ्या डॉक्टर अनिता यांनी साहित्याच्या क्षेत्रात प्रवेश कसा काय केला, चला त्यांनाच विचारूया. मला खूप उत्सुकता आहे की आपलं बालपण कुठे गेलं आणि आपला पुढचं आयुष्य या लिखाणाकडे कसं काय वळलं.
आकाशवाणी सिडनी ऐकणाऱ्या सगळ्या आपल्या श्रोत्यांना माझा नमस्कार. मी आपली अगदी साधी सुधी एक गृहिणी आहे, मुलाबाळात रमलेली आणि आता मुलं मोठी झाली म्हणून मग हा माझा लिखाणाचा छंदच म्हणाल तो मी जोपासलाय. माझं बालपण तर माझे बाबा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये इंजिनियर होते, म्हणजे महाराष्ट्राच्या अगदी मध्यभागी चंद्रपूरच्या घनदाट अरण्यात तिथे आमची कॉलनी होती. मराठी कुटुंब म्हणजे बोटावर मोजण्या इतकीच होती आणि सगळे साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन असे सगळे मिळून आपले त्या छोट्याशा कॉलनीत आम्ही राहायचो. आणि अक्षरशः माझ्या जन्मापासून ते लग्न होईपर्यंत मी तिथेच होते. तर त्या घनदाट अरण्यात कॉलनीच्या अवतीभोवती अगदी साप, विंचू, बिबटे, वाघ वगैरे सगळ्या प्राण्यांची रेलचेल होती आणि अजूनही आहे. म्हणजे कोणी युट्यूबवर वगैरे बघितलं तर ताडोबा सोडून सगळे इकडे या कॉलनीतच फिरत असतात असं वाटतं. पण म्हणून दिवे लागणीला घरात या हा नियम अगदी काटेकोरपणे पाळला जायचा आणि मग अगदी पाढे परवच्या देवासमोर बसून जरी रोजच्या झाल्या नाहीत तरी वाचन मात्र भरपूर असायचं, कारण दुसरा पर्याय नव्हता. त्या काळी टीव्ही नव्हता, इंटरनेट तर अजिबातच नव्हतं. मग करमणुकीसाठी काय तर अभ्यास नाही तर वाचन. आणि बाबांच्या संग्रही भरपूर कादंबऱ्या होत्या आणि इंग्लिश लायब्ररी होती तिथे, त्याच्यात अगदी खूप पुस्तक असायची. म्हणून एनिट ब्लायटन पेरी मॅसन पासून घेऊन सगळ्या कादंबऱ्या मिळतील त्या आम्ही वाचायचो. पण मराठी पुस्तकांचा संग्रह बाबांनी पण खूप केला आणि म्हणून मग जे मिळेल ते पुस्तक अगदी वाचणं मी सुरू केलं. मृत्युंजय, स्वामी, छावा, राधेय, अग्निकन्या अगदी सगळे वाचणं झाल्यावर प्रसाद प्रकाशन आणि गोरखपूर प्रेसची बाबांनी मागवलेले वेद, उपनिषदे हे पण वाचले. त्यातलं त्या वयात फारसं कळलं नाही पण आपलं वाचन मात्र झालं. आणि तिथे बाबा आमटेंच्या आनंदवनात आनंद मेळाव्यात पुलं, वपू, सुधीर फडके वगैरे कित्येक मोठमोठे लोक यायचे. मग त्यांची पुस्तकं कोणती असतील ती वाचावी असं पण मनाशी वाटायचं. म्हणून खूप वाचन लहान वयापासून झालं. आणि मग आता मोठं झाल्यावर मुलांनी जे प्रश्न विचारणं सुरू केलं, तर न्यूझीलँडमध्ये परदेशात वाढलेली मुलं जसं मी आधी म्हटलं, त्यांना आपल्या संस्कृतीची, आपल्या सणावारांची सगळ्याची ओळख व्हावी म्हणून मग मी लिहिणं सुरू केलं आणि त्या गोष्टींमधून मग रेणुका कादंबरीचा जन्म झाला. आणि मग आता तर म्हणजे मला खूप आवड आहे या विषयावर वाचत राहण्याची. आणि जशा या युगकन्या अवतरतात मनात, त्यांना कागदावर उतरवण्याची. अगदी पाच जरी वाचकांनी वाचलं आणि त्यांना पुस्तक आवडलं तर मला खूप खूप आनंद होईल. आणि जर कोणी म्हटलं की नाही हे तुम्ही चूक लिहिलेलं आहे, असं झालंच नव्हतं, तरी मला खूप आनंद होईल, कारण की नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आणि या कार्यात खूप लोक माझ्या पाठीशी उभे आहेत, म्हणजे उज्ज्वला सुळे, मृणाल श्रीवास्तव, कीर्ती, शलाका, गीता, दीपा, रेखा, नीलू, तेजू या सगळ्या यांना मी माझ्या युगकन्याच म्हणते की ज्या अगदी त्या वेळात वेळ काढून मला मदत करतात. अभय, उदय, उल्हास हे माझे भाऊ पाठीशी असतात. मग आदित्य दिघे हे आय टी सांभाळतात, राहुल जगताप यांनी मंदोदरीचं मुख्य पृष्ठ तयार केलेलं आहे, आणि हे सगळे अगदी माझी व्हॉलेंटरीली मदत करतात, कारण मी पण हे सारे कार्य काही म्हणजे धनार्जनाच्या दृष्टीने करत नाही, तर एक माझी हौस म्हणून मी करते आणि कमीत कमी किमतीत वाचकांना ते मिळावं याच्यासाठी माझी धडपड असते. तर अशी माझी एकंदर कहाणी आहे की कशी काय मी एकदम सडनली लेखनाकडे वळले.
अनिता, मंदोदरी ही तुमची दुसरी कादंबरी, त्याआधी तुम्ही परशुरामाची माता रेणुका हिच्यावर आधारित रेणुका एक परिक्रमा ही कादंबरी लिहिलीत. इतकी वर्ष चिकित्सा क्षेत्रात घालवल्यावर तुम्ही लेखन कसे काय सुरू केले, आणि ते देखील ऐतिहासिक.
वैष्णवी, तुम्ही ऐतिहासिक शब्द वापरलात तो ऐकून खूप बरे वाटले. एरवी पौराणिक किंवा मायथॉलॉजिकल असे शब्द या कादंबऱ्यांसाठी वापरतात. मी लिखाण का सुरू केले तर परदेशात वाढणारी माझी मुले मला नेहमी आपल्या रीतीरिवाजांविषयी संस्कृतीविषयी अनेक प्रश्न विचारित. त्यातील काहींची उत्तरे तर मलाच आधी शोधावी लागली. जशी आमची कुलदेवता रेणुका, हिला एकवीरा का म्हणतात, हिची पूजा का करतात, मुलांचे समाधान करता करता मलाच नव्याने जाणीव झाली की आपली संस्कृती चिकित्सा शास्त्र, खगोलशास्त्र, भूगोल आदी अनेक क्षेत्रात आपल्या पूर्वजांनी केलेली प्रगती किती विस्मयजनक होती. शस्त्रक्रिया, अगदी व्हॅक्सिनेशन देखील आपल्या देशात किती पुरातन आहे याची जाणीव नवीन पिढीला व्हावी म्हणून माझी सारी धडपड. मी कोणी साहित्यिक नाही अथवा मोठी लेखिका नाही, अगदी एक सामान्य गृहिणी आहे.
आपली पहिली कादंबरी रेणुका एक परिक्रमा याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल का?
रेणुकाच नाही तर तिच्या व्यतिरिक्त विस्मृतीत गेलेल्या या युगकन्या अनेक आहेत. अहिल्या, मैत्रेयी, लोपामुद्रा, अनुसया, अरुंधती आणि शांता जी रामाची बहीण होती, यांची नावे आपल्याला माहिती असली तरी त्यांचे कार्य आपण विसरलोय. अहिल्या आणि अनुसया त्या महान पतिव्रता होत्या म्हणून आपण त्यांना ओळखतो. सती अनुसया वगैरे तर म्हणजे सिनेमे वगैरे पण निघालेले आहेत त्यांच्यावर, पण त्यांची अशी ओळख काय. आणि अरुंधती, मला आठवतं लहानपणी आम्ही गच्चीवर झोपायचो तेव्हा ते सात सप्तर्षी चे तारे होते आणि त्यांच्या मध्ये ती छोटीशी लुकलुकणारी अरुंधती आम्ही अगदी डोळे फाडून बघायचो. किरण सगळे म्हणायचे की ती ज्याला दिसते ना तो खूप भाग्यवान असतो. पण अशी ती अरुंधती आणि सप्तर्षी वशिष्ठांची पत्नी. याच्या व्यतिरिक्त यांच्याबद्दल कोणाबद्दलच फारसं काही आपल्याला माहिती नाही. तर या पुरुष प्रधान संस्कृतीत त्यांची ओळख त्यांच्या पतीमुळे किंवा त्यांच्या पुत्रामुळे हीच राहिलेली आहे. पण त्यांचे कर्तृत्व तर आपल्याला कळायला हवे नाही का, असं मला वाटलं आणि म्हणून मग मी हे वाचन वगैरे सुरू केलं ह्या विषयावर. तर जसं वैष्णवी तुम्ही विचारलं रेणुकेबद्दल काय सांगा, तर रेणुका ही इक्ष्वाकू कुळातली राजकन्या. तिने कितीतरी सम्राटांना राजांना झिडकारलं आणि निष्कांचन अशा जमदग्नी ऋषींना आपल्या स्वयंवरात माळ घातली, हे आपल्याला एवढं माहिती आहे. नंतर ती परशुरामाची माता होती आणि पित्याच्या आज्ञेनुसार त्यांनी मातेचा वध केला, मरुषींनी तिला पुनर्जीवित केले. इथपर्यंत रेणुकेची सगळी माहिती म्हणजे जी मला माहीत होती ती तरी इतकीच होती. पण मग जसं मी आधी सांगितलं की मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना मी केलेलं संशोधन, त्याच्यात मला तिचं आयुष्य, तिने काय काय कार्य केलं, चिकित्सा शास्त्र, वॅक्सिनेशन वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यात तिने समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे. तर अशी ही रेणुका, ती म्हणजेच कारल्याची एकवीरा, हे पण कित्येक लोकांना माहीत नसेल. आणि तिचं जन्मस्थान माहूर नांदेड जिल्ह्यातलं, जिथे आज तिचं भव्य देऊळ आहे. हे माहूर आणि कार्ला ही दोन तिची देवळं मला माहीत होती, पण कादंबरीची तयारी करताना, बॅकग्राऊंड रिसर्च करताना, वेल्लोर जवळील पदईवेडू, तुंगभद्रा नदी किनारील आदिलाबाद जवळचे तिचं देऊळ, चंद्रगुट्टी कर्नाटक मधलं तिचं देऊळ, हे सगळं मला कळलं. आणि मग त्या जागीच्या ज्या आख्यायिका होत्या, त्यांचा अभ्यास करून, त्या लोकांशी बोलून कादंबरीची अशी माळ गुंफत गेली, प्रसंग तयार झाले. आणि पदईवेडूला प्रसाद म्हणून वाळू मिळते असं मानतात की तिथे जमदग्नी आणि अगस्ती ऋषींचे यज्ञकुंड होते, जे अजूनही आहे तिथे. आणि तिथे ती वाळू आपल्याला प्रसाद म्हणून देतात. तिथे जमदग्नीने तयार केलेली कमंडला नदी आहे आणि हिमालयातल्या अतिशय दुर्गम अशा ठिकाणी मनाला गावी जमदग्नींचे मंदिर आहे. त्या लोकांची श्रद्धा आणि त्यांची भक्ती, त्यांचा विश्वास, हे सगळे बघून मला जमदग्नी आणि रेणुकेच्या कार्याचा, भारतभर त्यांनी केलेल्या प्रवासाचा एक त्याची एक नवीनच जाणीव झाली. आणि ती ह्या कल्पनेत गुंफून थोडी बहुत मी या कादंबरीत प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ही कादंबरी अजिबात रिलिजियस नाहीये, त्याच्यात मी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये किती जास्त प्रगती झालेली होती हे दाखवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. तर असे हे जमदग्नी आणि रेणुका, म्हणजे आपण त्यांना पुरातन काळातील, सत्ययुगातील फर्स्ट फॅमिली म्हणू शकतो, है की नाही?
राघव, मृत्युंजय, स्वामी, अग्निकन्या इत्यादी ऐतिहासिक कादंबऱ्यांचाच वेगळाच एक वाचक वर्ग आहे. रेणुकेला कसा प्रतिसाद मिळाला?
रेणुका कादंबरी मी माझ्या मुलांकरता लिहिणी सुरू केले म्हणून ती इंग्लिश मध्ये होती आणि मिळालेला प्रतिसाद खरंच आश्चर्यकारक होता. आणि खर तर थोडीशी भीतीच वाटली मला. भारतीयच नाही तरी अनेक लोकांनी ती कादंबरी वाचली आणि आवर्जून मला सांगितलं की तुमच्या देशाबद्दल, तुमच्या इतिहासाबद्दल आम्हाला खूप काही नवीन कळले. मग लोकांनी प्रत मागणं सुरू केलं, साऱ्यांना PDF पाठवणं, ईमेल करणं कठीण जाऊ लागलं. म्हणून मी पुस्तक अमेझॉनवर लोड केलं, ते पण अगदी कमी किमतीत, कॉस्ट प्राईसवर लोड केलं. आणि मग नात्या गोत्यातल्या ज्येष्ठ मंडळींनी मराठी आवृत्ती मागितली. मराठीत लिहायला थोडीशी मी साशंकच होते, कारण शाळा सुटल्यावर मी साधा निबंध लिहिलेला नाहीये मराठीत. पण माझी आई मराठी साहित्यात MA आहे, शिक्षिका होती कित्येक वर्ष, म्हणून मग मी तिला म्हटलं की आई, सगळे मावशा काकू सगळे मागतात आहे, तू मराठीत लिही, तू लिही. माझ्या आईने अगदी स्वच्छ नकार दिला. ती म्हणाली की भाषांतर म्हणजे केवळ शब्दांचे नसते, तुझे तूच लिहायला हवे, असे तिने ठासून सांगितले. पण संपादन करण्यास ती तयार झाली. मग मी हिंमत केली आणि मराठीत रेणुका लिहिणं सुरू केलं. आईने तपासलेल्या सुरुवातीच्या काही पानांवर तर काळ्या अक्षरांपेक्षा तिचे ते लाल फराटेच जास्त दिसत होते. पण मराठी कादंबरीला भरघोस प्रतिसाद मिळाला. काही वाचकांचे अभिप्राय देखील आले की आम्हाला खूप वाईट वाटत की शिबू, लयका, मातंगी ही सगळी पात्रे काल्पनिक आहेत. आणि काही वाचकांनी, मुलांनी हेही सांगितलं की रेणुकेची या मुलांची नावे इतकी कठीण का ठेवलेली आहेत कादंबरीत.
अनिताच्या पहिल्या कादंबरीला मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि वाचकांचे प्रेम बघता तिच्या दुसऱ्या कादंबरीबद्दल वाचक काय म्हणतात हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया.
नमस्कार, मी सिद्धेश सुळे, मी जर्मनीत असतो. मी नुकतंच डॉक्टर अनिता गुप्ते यांचे मंदोदरी एक निशब्द कहाणी हे पुस्तक वाचले आणि हे अप्रतिम पुस्तक लिहिल्याबद्दल मी डॉक्टर गुप्ते यांचे मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. आत्तापर्यंत मी मंदोदरी म्हणजे रावणाची पत्नी एवढंच मला माहिती होतं, पण हे पुस्तक तिचे उत्तम प्रकारे ओळख करून देते. डॉक्टर गुप्ते यांनी या विषयावर फारच सखोल संशोधन करून अतिशय सुंदरपणे हे पुस्तक लिहिले आहे आणि माझ्या मते रामायण या टॉपिकवर इंटरेस्ट असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक नक्की आवडेल, त्यामुळे आवर्जून वाचा. धन्यवाद.
नमस्कार, मी मेलबर्नहून सुप्रिया खांबेटे बोलते. मेलबर्नला एका कॉलेजमध्ये मी लायब्ररी मॅनेजरचं काम करते. अनेक विषयांवर पुस्तकं वाचत असताना कधी एकदम वेगळ्या विषयावरचे पुस्तक दिसलं की ते वाचायची खूप उत्सुकता वाटते. डॉक्टर अनिता गुप्ते यांनी लिहिलेली मंदोदरी एक निशब्द कहाणी ही अशीच अगदी वेगळ्या विषयावरची कादंबरी आहे. युगकन्या या मालिकेतील ही दुसरी कादंबरी. ती वाचताना रावण पत्नी मंदोदरीच्या अनेक रूपांशी ओळख होत गेली. एक अतिशय बुद्धिमान कन्या, सुसंस्कृत पत्नी आणि प्रेमळ माता, स्थापत्यशास्त्रातील विशेषज्ञ अशा अनेक भूमिका लीलया पार पाडणाऱ्या ह्या महान पौराणिक विदुषीबद्दल मला खूप आपुलकी वाटली, तेवढाच तिचा अभिमानही वाटला. डॉक्टर अनिता गुप्ते या त्यांच्या लेखनासाठी वेगळे विषय निवडतात. त्या विषयांचा सखोल अभ्यास करून, संशोधन करून, योग्य ते संदर्भ देऊन मगच त्यावर लिहितात. त्यांची ओघवती शैली वाचकाला खिळवून ठेवते. मला जशी मंदोदरी आवडली तशीच ती इतर अनेक वाचकांना आवडेल अशी मला खात्री वाटते.
नमस्कार, भोपाळहून मी मनाली बोरकर. भारताच्या पार दक्षिणेकडे एक द्वीप आहे ज्याला पूर्वीच्या काळी सिंहल द्वीप म्हणून ओळखले जायचे. तिथल्या साम्राज्ञीची कथा मंदोदरी एक निशब्द कहाणी नुकतीच माझ्या वाचनात आली. लेखिका डॉक्टर अनिता गुप्ते. आज सर्वसामान्य माणसाला मंदोदरीची ओळख ही रावणाची पत्नी इतकीच आहे. यावर आणखी माहिती म्हणजे ती रावणाला सतत सीतेला प्रभू रामचंद्रांना परत दे असं म्हणणारी स्त्री. पण मंदोदरीची फक्त एवढीच ओळख आहे का? रावणासारख्या हुशार ज्ञानी योद्ध्याच्या पत्नीची फक्त एवढीच ओळख ही पुरेशी नाही. आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की मंदोदरी एक उत्तम दर्जाची वास्तुविशारद, अतिशय रूपवान, युद्धकलेत पारंगत, तशीच एक सर्वगुण संपन्न अशी स्त्री होती? तर तिची ओळख करून देणारी ही कहाणी मंदोदरी एक निशब्द कहाणी. सिंहल सारख्या उजाड प्रदेशाला मूर्त रूप देणारी ही राणी कोणाची कन्या होती? ही रावणाची पत्नी कशी झाली? तसंच रावणाच्या वंशात इतर कोण कोण होते या सगळ्याची माहिती देणारी ही कथा. लेखिकेने अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत खूपच रसाळ असं वर्णन केलं आहे. म्हणतात ना, इट इज व्हेरी सिम्पल टू बी डिफिकल्ट बट डिफिकल्ट टू बी सिम्पल. आणि भाषेची हीच सिम्प्लिसिटी वाचकाच्या थेट मनाला जाऊन भिडते. एकदा वाचायला सुरुवात केली की मंदोदरीच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे एक एक थर आपल्यासमोर उघडत जातात आणि आपल्याला हातातील कादंबरी खाली ठेवायची इच्छाच होत नाही. तर जरूर वाचा मंदोदरी एक निशब्द कहाणी.
नमस्कार, मी नीता जयवंत मुंबईहून. आज मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. आपण रेणुका एक युगकन्या खूप अनुभवले आणि खूप माहिती मिळाली. आता लेखिका पुढील पुस्तक मंदोदरी आपणासमोर लवकरच आणत आहे. खरेच मंदोदरीवर पुस्तक? आपल्याला माहिती ती मंदोदरीची रावण पत्नी म्हणून. हुशार, बुद्धिमान आणि देखणी पण. आणखीन काय? हे आपल्याला लेखिका दाखवून देणार आहे. आता मंदोदरी दारातच उभी आहे. चला स्वागताला.
नमस्कार मित्रांनो, मी मृणालिनी, मी अमेरिकेत असते. मला आत्ताच डॉक्टर अनिता गुप्ते यांची मंदोदरी ही कादंबरी वाचण्याचा योग आला. मंदोदरी ही लंडकेची राणी होती. ती मायासुराची मुलगी आणि हेमा या अप्सरेची कन्या म्हणून ओळखली जाते. आपण सर्वांनीच नेहमी राम, सीता, रावण यांबद्दल वाचन केले आहे, पण मंदोदरीबद्दल लिहिणारे फारच कमी लोक आढळतील. या पद्धतीने इतिहास कोणीच लिहिला नसावा असं या पुस्तकात दाखवलं आहे. मंदोदरी हे एक असे पात्र आहे ज्याला खऱ्या खोट्याची जाणीव होती, पण कोणाला तरी वचन दिले आहे म्हणून ती रावणाच्या बाजूनी शेवटपर्यंत उभी होती. या कादंबरीत तिच्या व्यक्तिरेखेचे बारीक बारीक पल्लू अगदी सक्षमपणे वाचकांच्या निदर्शनास आणले आहेत. इतक्या भारदस्त व्यक्तिरेखेला कागदावर अगदी सहजपणे उतरवण्याचा सुंदर काम या लेखिकेने केले आहे. माझी त्यामुळे प्रिय वाचन वर्गास एक विनंती आहे की आपण हे पुस्तक एकदा तरी नक्कीच वाचावे. धन्यवाद.
अनिताला अवचित गवसलेली नवी वाट आणि क्षेत्र बघून मला हे गाणे आठवले, ते आपण ऐकूया.
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. रंगांचा उघडूनिया पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडूनिया पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मा.
मी लेखिकेला विचारू इच्छिते की अनिता, तुम्ही मंदोदरीला कसे निवडले, सीतेला का नाही?
वैष्णवी, सीतेवर भरपूर साहित्य आहे, कादंबऱ्या आहेत, विविध रामायणात तिची अगदी गौरव गाथा आहे, सविस्तर कहाणी आहे. मंदोदरीविषयी कुणालाच फारसे माहित नाही. पंचगण्यात स्थान प्राप्त होण्यासारखे तिने केले तरी काय. आता मी रेणुका लिहिली कादंबरी, तेव्हा तिची कहाणी मी तिच्या दंतकथांवर आख्यायिकांवर अभ्यास करून मग लिहिली आणि काही पात्रे त्यात जसे अत्री महर्षींचे गुरुकुल ही देखील माझी एक कल्पना होती. पण मंदोदरीवर माहिती गोळा करणे सोपे नाही, अतिशय कठीण गेले. वाल्मिकी रामायणात तर तिच्यावर केवळ 2-3 वाक्यच आहेत आणि आजची श्रीलंका म्हणजेच रावणाची लंका का ह्यावर पण इतका विवाद आहे, मग माहिती कशी काय मिळणार. आपण शाळेत इतिहासात आपल्याला आर्यन इन्व्हेजन, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वगैरे इतके काही ठासून शिकवले गेले की त्याआधी सारे भारतात गुफात राहायचे आणि पाने बांधून फिरायचे असेच काही लोकांना वाटते. म्हणून उपेक्षित अशा या विभूतींवर, आपल्या पुरातन समृद्ध संस्कृतीवर लिहिण्याची माझी इच्छा आहे, पण केवळ स्त्रियांवर लिहिण्याची.
मंदोदरी म्हणजे रावण आलाच आणि रावणाबरोबर श्रीलंकेची आठवण होणारच, तर मग आपण या बाबतीत आम्हाला काही सांगू शकाल का?
वैष्णवी श्रीलंकेला मी कधीच गेलेले नाही. खूप इच्छा आहे पण योग नाही आला आणि आता कोरोना नामे नतद्रष्टाचा पराभव झाला की मगच मी जाईन, जरूर जाईन. तर श्रीलंकेची अशी ओळख म्हणजे तिथली क्रिकेट टीम, समुद्रकिनारा आणि रामसेतू इतकीच होती. पण आता न्यूझीलंड मध्ये भेटलेली मित्रमंडळी, त्यांचे त्यांची संस्कृती, म्हणजे खूप श्रीलंकन लोक मला तिथे भेटले आणि मग गप्पा मारताना ते अगदी त्यांच्या इतिहासाबद्दल सांगत आणि माझ्या लक्षात आले की आपल्याला जसा आपला पुरातन इतिहास किंवा आपले ग्रंथ इतके व्यवस्थित माहीत नाहीत, तसेच ते देखील त्यांच्या इतिहासाबद्दल अनिभिज्ञ आहेत. त्यांच्या ग्रंथांचा कसा विध्वंस झाला आक्रमणांमुळे म्हणा किंवा धर्मप्रचारकांमुळे, ते अगदी कळकळीने ते सांगतात. मग त्या चर्चांमध्ये त्यांचे, माझे, सगळ्यांचे, आमचे कुतूहल खूप जागृत झाले आणि मग जसं मला समजायचं तसं आम्ही सगळे मिळून फाइंड करायचो, शोधायचो की काय आहे, कुठे मिळेल, कुठल्या पुस्तकात, कुठल्या जर्नलमध्ये. तर श्रीलंकेत 6 विमानतळ होती रावणाच्या वेळेस, सुवर्णाच्या खाणी होत्या, भूमिगत सुरंगांचे जाळे होते आणि व्यापारात सिंहल सगळ्यात अग्रसर होते. हे सगळं ऐकून त्यांना पण खूप विस्मय वाटला आणि देशाचा अभिमान पण वाटला. तर त्यांचं ट्रिंकोमली नावाचं नॅचरल हार्बर आहे, तिथलं कोणेश्वर मंदिर जे त्या काळी म्हणजे त्रेतायुगात दक्षिण कैलास म्हणून प्रसिद्ध होत आहे अजून, आणि तिरुकोणेश्वरन मन्नार जवळ देऊळ आहे हे जे मयासुराने बांधलंय अशी तिथे लोकांची श्रद्धा आहे. उसनगोडा जिथे अजूनही जमीन अशी काळपट आहे आणि म्हणतात की हनुमानानं जी आग लावली लंकेला त्या आगीचा तो परिणाम आहे. व सिगरिया, अनेकांचा विश्वास आहे की तो सिगरियाचा जो राजवाडा आहे तो रावणाच्या काळात बांधला गेलेला आहे. अशी कितीतरी स्थान श्रीलंकेचे जे आहेत ते अजूनही अस्तित्वात आहेत तिथे. आणि माझी खूप इच्छा आहे की म्हणजे एक रामायण ट्रेल वगैरे असं करून सीता कोटुआ वगैरे या सगळ्या स्थानांना जरूर आपण भेट द्यावी. तर काही लोक असे म्हणतात की रावणाची लंका म्हणजे आजची श्रीलंका नाही, कारण रामायणात उल्लेख आहे की श्रीलंकेवर इक्वेटर आणि प्राइम मेरिडियन यांचं इंटरसेक्शन होतं. पण माझी कल्पना अशी आहे की इंटरसेक्शन होतं हे रामायणात मेन्शन केलेलं आहे, पण हे देखील त्यात नमूद आहे रामायणात की रावणाची लंका ही अतिशय विस्तृत होती. म्हणजे एके ठिकाणी सूर्यास्त व्हायचा तेव्हा दुसरीकडे सूर्यास्त होत, सूर्योदय होत असायचा, असं म्हणजे इतकी विशाल होती लंका त्या काळची. आणि मग कुमारी कंदम या सत्ययुगाच्या देखील आधी पाण्याखाली गेलेल्या दुसऱ्या एका संस्कृतीबद्दल प्रदेशाबद्दल ओळख झाली. काहींनी तर ऑस्ट्रेलिया म्हणजे रावणाचे अस्त्रालय ही देखील मला माहिती पुरवली. म्हणजे मी या विषयावर संशोधन करते हे कळल्यावर सगळे माझे मित्रमंडळी आप्त नातेवाईक सगळे अगदी हातभार लावायचे मला की अगं हे पुस्तक वाच हे वाच इकडे वाच. तर मला असं वाटतं की हीच रावणाची लंका का, की त्याची लंका अजून कुठे होती, किंवा सिंहलीस पुरातन आहे की तमिळ जास्त पुरातन आहे वगैरे, ह्या वादात पडण्याच्या ऐवजी त्या तेथील संस्कृती, ती त्या दिव्य विभूती आणि रामायणाची कथा या साऱ्यावर आपण लक्ष केंद्रित करूया आणि त्याच्यावर विचार करूया, नाही का?
मंदोदरी देखील इंग्लिश मध्ये उपलब्ध होईल का? आता पुढील पुस्तक कुठले हा प्रश्न देखील साऱ्यांच्याच मनात असेल. अनिता, तुम्ही म्हणालात की हे एक मालिका आहे, मग रेणुका, मंदोदरी, नंतर आता तुमची तिसरी युगकन्या कोणती?
मंदोदरीची इंग्लिश आवृत्ती दसऱ्याला प्रकाशित होणार आहे पोथी.com वर आणि नंतर अमेझॉन वर देखील. अमेझॉन वर लोड केल्यावर भारतातील वाचकांना पुस्तके मिळवण्यास फार कठीण जात होते, कारण पुस्तकाच्या किमतीपेक्षा जास्त त्याची कुरिअर प्राइस होती. सुयोगाने मला पोथी.com सारखे पब्लिशर मिळाले आणि म्हणून आता मंदोदरीच्या दोन्ही इंग्लिश आणि मराठी आवृत्ती या पोथी.com वर प्रकाशित होत आहेत. आता तू विचारलेस की तिसरी युग कन्या कोणती, आधी रेणुका नंतर मंदोदरी आता तिसरी कोण? पण मला वाटतं की वाचकांनी आपल्या श्रोतांनी पण ओळखलंच असेल की आता तिसरी युगकन्या कोणत्या युगातील असेल. रेणुका सत्ययुगातील होती, मंदोदरी त्रेता युगातली, म्हणून आता आपली तिसरी युगकन्या जी आहे ती द्वापार युगातील असेल. मात्र ती कोण असावी हा प्रश्न मी आपल्या श्रोत्यांना आणि वाचकांना विचारू इच्छिते. तुम्ही मला फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर अगदी ईमेल पाठवून माझ्याशी संपर्क साधू शकता. तिसरी कादंबरी लिहिणे मी सुरू केलेलं नाही आहे अजून, पण मला आवडेल ऐकायला तुमचे अभिप्राय, प्रतिक्रिया. मी जरूर उत्तर देईन आणि तिसरी युगकन्या कोण हे मग आपण ठरव.
संसार, नोकरी सारे सांभाळून लेखन करणे हे जणू एक व्रतच आहे. म्हणून मी लेखिकेला विचारू इच्छिते की कादंबरीपासून तुमच्या अपेक्षा काय?
अपेक्षा इतकीच आहे की लोकांपर्यंत हे पुस्तक पोचावे, त्यांनी ते वाचावे. हा माझा काही व्यवसाय नाही, फक्त आपल्या इतिहासाची, पुरातन संस्कृतीची ओळख जगाला व्हावी हाच ध्यास बाळगून मी लिहिते. मला जशी ही पात्रे भेटली तशी मी तुमच्या समोर आणली. आणि हो, मला हे सांगायचंय की ही एक कादंबरी आहे, कुणाच्याही भावनांना, श्रद्धास्थानाला दुखवण्याचा माझा हेतू अजिबात नाही. वैष्णवी खर तर चूल मूल आणि नोकरी सांभाळून स्तुत्य उपक्रम अगदी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत अगदी आपल्या या युगकन्येच्या काळापासून. त्यांच्या समोर माझे कार्य अजिबात नगण्य आहे, अगदी काहीच नाही, आपला खारीचा वाटा. आत्ताच्या काळातले उदाहरण म्हणजे माई सिंधुताई सपकाळ, ही कादंबरी त्यांनाच अर्पण केलेली आहे. कोणत्याही वयात आपली आवड, ध्येय स्त्रियांना जोपासता यावे, फुलवता यावे, हीच प्रेरणा आणि आशीर्वाद साऱ्यांना लाभावे. सिडनी आकाशवाणीमुळे तुमच्याशी संवाद साधता आला, खूप छान वाटले. कॅनबरावासियांना संधी दिल्याबद्दल सिडनी आकाशवाणीचे खूप खूप आभार. तर श्रोते हो, तुमच्या अभिप्रायाची वाट बघते मी. धन्यवाद.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपला अमूल्य वेळ देऊन आपल्याला आज सामील झालेल्या देशोदेशीचा वाचक वर्ग आणि कादंबरीच्या लेखिका डॉक्टर अनिता गुप्ते यांचे मनपूर्वक आभार. आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील. श्रोते हो, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनी या ॲपद्वारे कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनीचे ॲप जरूर डाउनलोड करा आणि आमचे ॲप आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोचवण्यास माझ्या मदतीला होत्या कार्यक्रमाच्या संयोजिका चौ प्राजक्ता अभ्यंकर, त्यांच्या तांत्रिक सहाय्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण त्यापूर्वी आपल्याला रविवारच्या कार्यक्रमाची आठवण करून देते. रविवारचा कार्यक्रम आहे सकाळी ठीक 11 वाजता. आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक होते सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल तसेच आयका टेक्नॉलॉजीज आणि सिद्धिक कन्व्हिन्सिंग. सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. मी वैष्णवी खर्डनवीस जयवंत आता आपला निरोप घेते. जाता जाता ऐकूया व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश आणि एक गाणे. धन्यवाद.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलंय काय या बरणी मागे हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.